विचार करा, तुम्ही रस्त्यावरून जात आहात, जाता जाता तुमच्या गाडी खाली कोंबडी आली आणि ती गेली, ती मेली. तुम्ही त्या कोंबडीला आपल्या घरी आणून शिजून खाणार नाही, खाणार का, आणणार का? नाही. आपण काय करतोय? बाजारातून मेलेले कोंबड्या किंवा बकऱ्या जे काय आहे शेळी हे सगळे आपण घरात आणतोय, शिजवतोय आणि खातोय. रस्त्यावर मेली कोंबडी आपण काय करतो? शेतात म्हणा किंवा बाहेर कुठे तरी म्हणा, आपण खड्डा खाणून पुरवतो. त्याच प्रकारे आपण आज हे मेलेले जे काही प्राणी आहे ज्याला थोडक्यात आपण म्हणू मुर्द्यांना आपण काय करतोय? आणतोय आणि आपल्या पोटात घालतोय. आपलं पोट म्हणजे काय? स्मशान भूमी आहे का? सांगा बघू. शुद्ध अन्न हे आवश्यक आहे. सोडायला लावतोय, काय सोडायला लावतोय? आम्ही आपले जे काही व्यसन आहे ते सोडा म्हणतोय. हे तर सगळेच म्हणतात. समजा एखादा व्यसन तुम्हाला असेल तर तो व्यसन तुम्ही कसं घेतात? चार लोकांपुढे आधी घेणार नाही, लपत लपत घेणार का? कारण माहिती आहे हे चांगलं नाहीये, वाईट आहे. तर जे काय वाईट आहे तेच तर सोडण्यासाठी सांगतोय. इथे न तर आपल्याला घरदार सोडायचे, न तर आपल्याला प्रपंच सोडायचे, आपलं जीवन शुद्ध आणि पवित्र आपल्याला बनवायचंय. शुद्धी आणि पवित्रता हे आवश्यक आहे. जसे आपले लहान लहान मुलं असतात, हे लहान लहान मुलं आपले जे आहे लहानपणी त्यांना दात घासणं आंघोळ करणं हे आवडत नाही, तरी आपण बळबळ त्यांना नेतो आणि आंघोळ घालतो, त्यांना म्हणतो दात घासा. मग शाळेत असतं स्वच्छतेचे नियम कुठले की लगेच तो म्हणणार दात घासणं आंघोळ करणं हे स्वच्छतेचे नियम आहे. लहानपणी त्याला आंघोळ करणं आणि दात घासणं म्हणजे नियम वाटतं. मोठा झाल्यानंतर उठल्याबरोबर आधी दात घासणार आणि आंघोळ करणार, मग म्हणणार की हे नियम नाही ही स्वच्छता आहे. लहानपणी त्याला ते नियम वाटायचं, मोठं झाल्यानंतर त्याला ती स्वच्छता वाटायला लागली. बिलकुल तसंच आपल्याला सवय झाली आता मांसाहार करायची, व्यसनांची, अनेक गोष्टींची, विकारांची. मग आपण म्हणतो बापरे हे सगळं सोडावं लागेल, हे नियम आहे. अहो हे नियम नव्हे, स्वच्छता आहे. शरीराची स्वच्छता आणि त्याचबरोबर मन बुद्धीची स्वच्छता आहे. काही लोकांचे असेही गैरसमज आहे की ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये जाणं म्हणजे पांढरे वस्त्र परिधान करणे. काय तर आम्हाला विचारतात तुम्ही का पांढरे वस्त्र परिधान करता? आपण ज्यावेळेस 16 सोमवार करतो महादेवाचे, कुठले वस्त्र आपण परिधान करतो? पांढरेच. कारण? कारण की पवित्रताची ती निशाणी आहे, शुद्धता आणि श्रेष्ठताची ती निशाणी आहे. जसं पांढरे वस्त्र कुठलेही मळ खपून घेत नाही, त्याच प्रकारे आपलं जीवन आपल्याला इतकं स्वच्छ आणि निर्मल बनवायचंय की कुठलेही वाईट संस्कार म्हणा, वाईट सवयी म्हणा किंवा कुठलेही दुर्गुण म्हणा आपल्याला आपल्या सामावून घ्यायचे नाहीये. तनही आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध ठेवायचंय, तर त्याचबरोबर मनही आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध ठेवायचंय. जसं पांढरे रंग जे आहे याच्यात सातही रंग सामावू शकतात, सात रंग मिळून एक पांढरे रंग तयार होतो, त्याच प्रकारे जीवनाचे अनेक प्रकारचे सुख म्हणजे या पांढऱ्या वस्त्रातच आहे. जितकी शुद्धी आहे तेवढं संसाराचं आणि स्वार्थाचं आणि परमार्थाचं सुख आपण घेऊ शकू. स्वार्थाचं सुख म्हणजे संसारिक विकारी सुखाचा माझं म्हणणं नाही, पण पांढरं वस्त्र म्हणजे आनंदमय जीवन आपण जगू शकू, सुखमय जीवन आपण जगू शकू. एक आपलं खास लक्ष असतं की पांढरे वस्त्र परिधान केले आपल्याला याच्यासारखं स्वच्छ आणि शुद्ध राहायचंय. बाकी वस्त्र तुम्ही कुठल्याही रंगाची घाला. महत्वाचं आहे परमेश्वराची आठवण करणे. जिथपर्यंत ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये येणारे जे भाऊ बहिणी आहे, ज्यावेळेस मी विद्यालयाचा उल्लेख करतो त्यावेळेस मग साहजिक आहे की आपण आपल्या मुलांना ज्यावेळेस शाळेत पाठवतो तर शाळेचा गणवेश असतो. हा गणवेश आहे आमचा. पांढरं वस्त्र हे आमचं गणवेश आहे. आणि सहर्ष मी हे स्वीकारलेलं आहे. आज कुठलेही असे कार्य असले, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी आपल्या देशाचे कार्यक्रम असले तर आपण पांढरे वस्त्र परिधान करतो. आज कुठल्याही धर्मात आपण पाहिलात तर पांढऱ्या वस्त्राला महत्व आहे, कारण की शुद्धीचा प्रत मन आपलं शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी फक्त बाहेरचं परिधानच आपल्याला मदत करत नाही, तर आतली स्वच्छता ही हवी आहे. आणि आतली स्वच्छता म्हणजे परमेश्वराची आठवण, ज्याला आपण राजयोग किंवा सोप्या भाषेत आपण त्याला मेडिटेशन असं म्हणतो. मेडिटेशन हा कुठला प्रकार आहे? आज अनेक प्रकारचे योग आपण पाहतो जगात शिकवण्यात येत आहे. हे जे काही अनेक प्रकारचे योग आहे, या सर्व योगांमध्ये सर्वश्रेष्ठ योग राजयोगाला मानण्यात आले. आज हठ योग आहे, भक्ती योग आहे, संन्यास योग आहे, गृहस्थ योग आहे, अनेक प्रकारचे योग आहे. या सर्व योगांपैकी श्रेष्ठ योग आहे ते आहे राजयोग. राजयोग याचा शरीराशी कुठलाही एवढा संबंध नसून डायरेक्ट मन बुद्धीचा संबंध निराकार परमात्म्याशी आहे. राजयोग आपण कुठेही कसेही कुठल्याही ठिकाणी करू शकतो. राजयोग करण्यासाठी शारीरिक बंधन नाही, वयाचं किंवा राष्ट्राचं जागेचं कुठलेही बंधन नाही. राजयोग हे आपण कुठेही करू शकतो. आपण आपल्या घरी बसून आहात, निवांत आहात, राजयोगाचा अभ्यास करू शकता. कार्यक्षेत्रात आहात, 5 मिनिटं तुम्हाला आहे वेळ, तुम्ही राजयोगाचा अभ्यास करू शकता. बसमध्ये तुम्ही प्रवास करताय, कोणी नाही तुमच्या शेजारी बोलायला, तुम्ही तिथं आरामात राजयोगाचा अभ्यास करू शकता. तेवढंच नव्हे, चालता फिरताही आपण राजयोगाचा अभ्यास करू शकतो, कारण की राजयोगाचा डायरेक्ट संबंध आत्म्याचा परमात्म्याशी आहे. स्वतःला ओळखणं की मी एक आत्मा आहे. राजयोगासाठी 4 गोष्टी अत्यंत गरजेचे आहे. जसं एका खुर्चीवर बसण्यासाठी आपल्याला खुर्चीचे चारही पाय व्यवस्थित आहे का हे पाहणं आवश्यक आहे. चारही पाय व्यवस्थित आहेत आपण बसू शकू, नाही तर साहजिक आहे खाली पडणार आपण. त्याच प्रकारे राजयोगी आपल्याला बनायचंय. जीवनातून आपल्याला दुःख अशांती रोग शोक नाहीशी करायचंय तर 4 गोष्टी आहे. एक आहे शुद्ध अन्न, ज्याचा आताच आपण उल्लेख केलेला आहे. दुसरा आहे ब्रह्मचर्य व्रतचं पालन करणं. काही जणांचं म्हणणं आहे की लग्न न करणं हेच ब्रह्मचर्य आहे, परंतु ब्रह्मचर्याचं आध्यात्मिक रहस्य खूप श्रेष्ठ आहे. आपली दृष्टी वृत्ती पवित्र बनवणं म्हणजेच ब्रह्मचर्य व्रत स्वीकारणं आहे. तुम्ही गृहस्थित आहात, गृहस्थित आहात म्हणजे जीवन तुमचं पूर्णतः वेगळं आहे. आता तुम्ही म्हणणार मी ब्रह्मचर्य कसं काय पाळू शकणार. वृत्ती दृष्टी आपली पवित्र ठेवणं म्हणजेच ब्रह्मचर्य व्रत धारण करणं आहे. आणि राजयोगासाठी हे तेवढंच आवश्यक आहे. त्याचबरोबर तिसरा आहे ते आहे सत्संग. सत्संग आज अनेक प्रकारचे सत्संग आहे आणि अनेक सत्संगात आपण जातो, काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्या लोकांमध्ये आपण राहतोय, ज्या वातावरणात आपण आहोत, कोणीही सत्य नाही हे जाणवलं म्हणून आपण सत्संगात जातो. मग या जगात सत्य आहे तरी कोण? सत्य एक परमात्म्याशिवाय कोणीही नाही, म्हणून आपण त्यांना सत्यम शिवम सुंदरम असं म्हणतो. 24 तासातले कमीत कमी 1 तास तरी आपण प्रभू सानिध्यात राहणं आवश्यक आहे, सत्संगात येणं आवश्यक आहे, आणि तेव्हाच दैवी गुणांची धारणा आपल्यात होऊ शकल. आज संसारात राहताना, कार्यक्षेत्रात असताना काही अशी गुण आपल्यामध्ये होणं आवश्यक आहे जे आपल्या स्वतःला जाणवतं की आपल्यात ते नाहीये. कार्यव्यवहारात असताना नम्रता, धैर्यता, मधुरता, सहनशीलता आपल्याला वाटतं हे गुण माझ्यामध्ये हवे. हे गुण नसल्यामुळे आज आपले होणारे काम बिघडतात. आपण म्हणतो थोडस सहन केलं असतं तर झालं असतं सगळं व्यवस्थित, पण काय करणार, त्यावेळी सहनच करता आलं नाही मला. किंवा एखादा असा प्रसंग निर्माण झाला, आपण म्हणतो त्या ठिकाणी थोडस गोड बोलले असते तर कार्य झालं असतं, पण स्वतःला आवरू शकले नाही मी, म्हणजे मधुरता नाही. कधी कधी आपल्याला असंही जाणवतं की धैर्यता नसल्यामुळे आपले काही काही कामं बिघडतात. मग हे जे दैवी गुण आहे, हे दैवी गुण आपल्यामध्ये येणार कसे? सत्संग हे आवश्यक आहे. तर खरोखर आपल्याला राजयोगी बनायचं असेल तर ब्रह्मचर्य व्रतचं पालन, शुद्ध अन्न, सत्संग आणि देवी गुणांची धारणा हे चारही होणं आवश्यक आहे. हे एका प्रकारे असं आहे जसं परमात्म्याशी लिंक जोडण्यासाठी मन बुद्धी स्थिर होणं आवश्यक आहे. सूर्याची किरण आहे, सूर्य आपल्या ठिकाणी, किरणे सगळ्या ठिकाणी पसरत आहे. माझ्या हातात भिंग आहे आणि हातातला भिंग समजा हालत असेल तर खालचा कागद कधी जळणार नाही, परंतु हातातला भिंग स्थिर आहे तर सहज खालचा कागद जळणार. त्याच प्रकारे परमात्मा ज्ञान सूर्य आपल्या ठिकाणी आहे आणि जे काही त्रुटी, विकार किंवा आपण म्हणतो की आपल्यामध्ये वाईट संस्कार आहे हे आपल्याला समाप्त करायचं असेल तर मन आणि बुद्धिरूपी भिंग ज्याला आपण लेन्स म्हणतो हे परमेश्वराकडे एकाग्र करणं आवश्यक आहे. हे एकाग्र झालं की आपल्यामध्ये जे काही विकार आहे हे विकार ऑटोमॅटिक समाप्त होतात. त्याला समाप्त करण्यासाठी वेगळी काही मेहनत करण्याची गरज नाही. झाडावर बसलेला पक्षी म्हणतोय मला सोडवा सोडवा सोडवा, येणारे जाणारे सगळे ऐकताय, पण त्या पक्षीला कोणी सोडवत नाहीये. एक समजदार व्यक्ती तिथून जाताना त्यांनी पाहिलं आणि त्यांनी त्या पक्षीला सांगितलं, अरे पक्षी तू सोड तर सुटशील, सोडलात तर सुटू. आपण या विकारांना सोडण्याचा प्रयत्नच करत नाही तर सुटणार कसं? परमेश्वरापुढे आपण हात जोडत म्हणतो की परमेश्वरा मला सुख शांती दे, या विकारातून सोडव मला, पाप हरो देवा आपण म्हणतो. पाप परमेश्वर हरणार कसं? आधी सोडायचा प्रयत्न तर करा, ढील तर सोडा. आपण तेच तर करत नाही. परमात्मा आपल्याला युक्ती सांगतात की तुम्हाला याच्यातून मुक्त व्हायचं असेल, जे काय आपल्याकडून घडलेले पाप आहे याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर युक्ती परमात्मा सांगू शकतात, बाकी सोडणं न सोडणं हे प्रत्येकावर आहे. राजयोग आपल्याला हे शिकवत, आपल्याला युक्ती देत आहे. युक्तीने अवश्य मुक्तीची प्राप्ती होत असते. मार्ग तुम्हाला दाखवणं हे सहज आहे, परंतु त्या मार्गावर चालणं हे प्रत्येकाच्या आपल्यावर आहे. कोण किती तीव्रतेने चालतोय हे प्रत्येकावर आहे. पोहोचायचंय प्रत्येकाला तिथंच, काही विमानाने पोहोचताय, काही रेल्वेने पोहोचताय, काही बैलगाडीने पोहोचताय, आणि काही तर चालतही पोहोचताय. परंतु फरक कुठं पडतोय? पोहोचायचं तिथं आहे ते मान्य, परंतु फरक कुठं पडतोय? गती, आपली गती कशी आहे? आज वेळ खूप कमी आहे. जितक्या गतीने आज प्रत्येक गोष्टी घडत आहे तेवढ्याच गतीने आज आध्यात्मिकताकडे वळणं आवश्यक आहे, आणि त्याच्यासाठी मन बुद्धी एकाग्र करणं आवश्यक आहे आणि हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण राजयोगाचा अभ्यास करू. राजयोगाचा अभ्यास याच्या स्वतःला आत्मा समजणं की मी एक आत्मा आहे, शांत स्वरूप आहे आणि माझे पिता हे शांतीचे सागर आहे. याच्यासाठी ज्ञानाचं कलेक्शन आपल्याला आपल्यामध्ये हवे. जितकं आपल्याला ज्ञान घेता येईल घेत राहायला पाहिजे. कलेक्शन केलेलं ज्ञान त्याला करेक्शन करणं आवश्यक आहे. जे ज्ञान माझ्या जीवनासाठी उपयोगी आहे बस तेच आपल्याला घ्यायचंय. नाही तर जगात तर काय, निगेटिव्ह ज्ञान पण आहे तर पॉझिटिव्ह ज्ञान पण आहे, चांगलेही पुस्तक आहे तर वाईटही पुस्तक आहे, चांगले लेख आहे तर नको तसे लेख पण आहे. पण मला काय घ्यायचंय, स्वतःला आपण जज करून स्वतःला करेक्ट केलं पाहिजे. कलेक्शन कलेक्शन बरोबर करेक्शन आणि करेक्शन करून मग कनेक्शन परमात्म्याशी जोडणं यालाच राजयोग असं म्हणण्यात येतं. कनेक्शन जोडा परमात्म्याशी आणि आपलं जीवन दिव्य आणि सुखमय बनवा.